नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी. दिल्लीतल्या लाल किल्ला इथं काल झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था NIA देण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं आज घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत हा निर्णय झाला. स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भूतान इथं एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. काल रात्रीपासून संबंधित यंत्रणांकडून सातत्यानं माहिती घेत असून या स्फोटामागच्या खऱ्या सूत्रधाराला तपास यंत्रणा शोधून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. त्यानुसार अंमलबजावणीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर, बिजापूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती सुरक्षा दलानं दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 336 अंकांची वाढ झाली आणि तो 83,871 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 120 अंकांची वाढ नोंदवत 25,695 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.